सर नमस्ते, अभिषेक बोलतोय प्रणामस्ते स्कीम्स मधून.
हा बोला.
ओके, म्हणजे आपण इकडे बॉर्डरला आलो होतो त्या संदर्भात कॉल केला होता. ओके ओके, हे झालं सर विचार आपला ह्याच्याबद्दल. ओके ओके, मला तर आपण हे अजूर बद्दल पण बोललो होतो ना त्या दिवशी बोलले. अजूर जे आहे प्रोजेक्ट आमचा इकडे म्हणजे आपण आमचा जो इथेच आहे आपल्या बुंकर चौकामध्ये तो पण एक सजेस्ट केला होता तुम्हाला त्याच्याबद्दल काय आहे विचारतो कारण तो ते पण लोकेशन चांगलं आहे.
हा पण याची थोडा याद
यायला बोलतो.